उत्पत्ति अध्याय एक। प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली। पृथ्वी अंधाधुंद व रिकामी होती, जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता। देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला। देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे। देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला। देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र असे नाव दिले। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस। देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलापासून जलांची विभागणी करू। देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले। देवाने अंतराळास आकाश असे म्हटले। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस। नंतर देव बोलला, आकाशाखालील पाणी एका जागी एकत्र जमा हो व कोरडी जमीन दिसून येवो, आणि तसे झाले। देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले। त्याने पाहिले की हे चांगले आहे। देव बोलला, हिरवळ बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीप्रमाणे ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे ही पृथ्वीवर येवोत, आणि तसेच झाले। पृथ्वीने हिरवळ आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारे फळझाडे भूमीने उत्पन्न केली। देवाने पाहिले की हे चांगले आहे। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस। मग देव बोलला, दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होत व त्या चिन्हे ऋतू दिवस आणि वर्षे दाखवणाऱ्या होत। पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत, आणि तसे झाले। दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या। त्याने तारेही निर्माण केले। पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले। देवाने पाहिले की हे चांगले आहे। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस। देव बोलला, जले जीव जंतूंनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत। समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले। तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले। देवाने पाहिले की हे चांगले आहे। देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा। समुद्रातील पाणी व्यापून टाका। पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पाचवा दिवस। देव बोलला, आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशु पृथ्वी उपजवो, आणि तसे झाले। देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशु आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जातीप्रमाणे निर्माण केला। देवाने पाहिले की हे चांगले आहे। देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू। समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला। त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला। नर व नारी असे त्यांना निर्माण केले। देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका। ही आपल्या सत्तेखाली आणा। समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड ही मी तुम्हास दिली आहेत, ही तुम्हा करता अन्न असे होतील. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशु, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले. देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा सहावा दिवस.